उम्मा त्याला छू असते ना, त्याला पाहते छू असते.
Thank you.